chinimandi.com पॉडकास्ट।
नव्या जातीच्या उसाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल। जिल्ह्यामध्ये ऊस शेतकऱ्यांनी नव्या जातीच्या उसाच्या शेतीकडे आपला कल वळवलाय। कमी मूल्यामध्ये चांगल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांची रुची आता वाढली आहे। सध्याच्या काळात शेतकरी उसाच्या पिकाबरोबर अनेक पिकांची लागवड करून चांगला लाभ मिळवत आहेत। चांगले उत्पादन मिळाल्यामुळे पुन्हा एकदा शेतांमध्ये उसाचे पीक लहरू लागली आहे। जिल्ह्यामध्ये ऊस शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक मागणी CO 238, CO 118, CO 8272, 98134, 1523, 1511 आदी सामील आहेत। या जातींचे एका हेक्टरमध्ये 1000 क्विंटल उत्पादन आहे। यामुळे कमी मूल्यात चांगले उत्पादन मिळत आहे। ऊस लागवडीदरम्यान हवामानानुसार बटाटे, हरभरा, मटार, कांदा, लसूण, मूग, उडीद, दुधी भोपळा याशिवाय इतर भाज्यांची लागवड करून लाभ घेत आहेत। जिल्हा ऊस अधिकारी आनंद कुमार शुक्ल यांनी सांगितले की ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बैतालपूर क्षेत्रातील अवधेशमणी त्रिपाठी, प्रातपूर येथील पारसनाथ कुशवाहा, जगन्नाथ कुशवाहा, गौरीबाजार येथील हिरालाल यादव यांच्यासह डझनभर शेतकऱ्यांनी नव्या जातीच्या ऊसाची लागवड केली आहे। यावर्षी 10525 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊस लागवड केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक नव्या जातीचा ऊस आहे।